निरोप घेतो आता तुमचा, निरोप घेतो आता, निरोप घेतो आता सांगे गणपती भक्ताना, निरोप घेतो आता सांगे गणपती भक्ताना, तुम्ही विनवता म्हणून येतो, अहो तुम्ही विनवता म्हणून येतो दरवर्षी न विसरता, निरोप घेतो आता तुमचा, निरोप घेतो आता, ओ निरोप घेतो आता मी, निरोप घेतो आता. भैया घाली दुधात पाणी,
केवढं हे पाप.
हो भैया घाली दुधात पाणी, दुधात पाणी ताकद पाणी, आणि राधेच्या जीवाच बिझाल पाणी.
म्हणजे पाणीच पाणी म्हणा की.
राधा जाते काढाया लोणी,
बर
ताक घुसळून घुसळून दुखे राधेचे हात, परी लोणी निघायची नाही बात.
असं अव कस निघायचं लोणी?
गणपती सांगे भैयाला.
म्हणजे गणपती भैयाची भाषा बोलतो?
अरे जगातल्या समध्या भाषा बोलतो, देवच तो येड्या.
अस होय.
गणपती सांगे भैयाला, नको रे टाकू दुधात पाणी, एवढंही सांगून ऐकना भैया, राधा करते ताथई ताथई ताथैया.
म्हणजे नाच भी करते काय?
तवा गणपती बोले.
हो काय बोले?
निरोप घेतो आता तुमचा, निरोप घेतो आता, निरोप घेतो आता मी, निरोप घेतो आता. पूजेसाठी भटजी बसे पाटावर, बर का?
बर.
पूजेसाठी भटजी बसे पाटावर, पण त्याची नजर
कुठे?
फळांच्या ताटावर.
बरे.
पूजेपेक्षा दक्षिणेची करतो घाई, गणपती सांगे भटजीला, नको रे दुखू भक्तांच्या भक्तीला, भक्तांच्या भक्तीला.
अरे
एवढंही सांगून भटजी ऐकना, तवा गणपती बोले.
काय बोले?
निरोप घेतो आता, निरोप घेतो आता, निरोप घेतो आता तुमचा, निरोप घेतो आता. शाळेमध्ये गुरुजी करती नापासाला पास,
काय म्हणता?
होय. हो शाळेमध्ये गुरुजी करती नापासाला पास, आणि विद्या सोडून झाले ते बी पैशाचे दास. पैसा असल तर शाळेत बैसा, काय समजला? पैसा असल तर शाळेत बैसा, तवा गरीब पालकांची होई दैना.
खरे खरे.
गणपती सांगे गुरुजीला, सिगरेट सोडून हाती घ्या खडूला, एवढं सांगून बी गुरुजी ऐकना, तवा गणपती बोले.
काय बोले?
निरोप घेतो आता मी, निरोप घेतो आता, निरोप घेतो आता तुमचा, निरोप घेतो आता. मी ही बघतो दैना तुमची, भक्त हो, मी ही बघतो दैना तुमची, बसला रांगा रेशन रांगा, इथं रांगा तिथं रांगा, अन रांगा नाही रांगा.
मग काय करणार सांगा?
त्यात तुमच्या अवती भवती मोर्चे संपटाळे बंदी आणि दंगा.
खरे देवा खरे.
तरीही सांगतो भक्तांनो, नका पिऊ चरस दारू गांजा, तुम्हाला उगीस वाटते माझी ही वटवट.
छे छे देवा, असं कसं म्हणता?
नको दर वर्षाची माझी येण्या जाण्याची ही कटकट.
नाही नाही देवा, असं नका म्हणू तुम्ही.
शट अप. निरोप घेतो आता, तुमचा निरोप घेतो आता, निरोप घेतो आता, तुमचा निरोप घेतो आता। भक्त म्हणाले देतो वचन देवा तुला,
म्हणजे एकदम प्रॉमिस।
भक्त म्हणाले देतो वचन देवा तुला, या पुढं वाईट सार सोडून देऊ आणि चांगलं तेच अंगीकारू।
वा वा वा।
मग गणपती म्हणाला असं असेल तर दरवर्षी मी येईन तुमच्यासाठी।
थँक्यू देवा, थँक्यू।
हे गणपतीचे बोल ऐकूनी भक्त म्हणाले
हो काय म्हणाले,
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या।